श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. सदतीसावी ओवी सुरू आहे. ओवी म्हणजे तया पुत्र तू वटेश्वराचा रवा जैसा कापुराचा चांगया मज तुझा आपण याचा बोल ऐके. हे चांगदेवाच तू आणि मी आपण वेगळे नाहीच. आत्मस्वरूपाने तू आणि मी एकच आहो. जसा कापुराचा रवा कापुरापेक्षा भिन्न राहू शकत नाही तसा तू आणि मी सर्व ॲट्रिब्यूट्समध्ये पूर्णपणे आपण दोघेही त्या वटेश्वराचेच पुत्र आहोत, त्या परमात्म्याचेच पुत्र आहोत. चांगदेवा तू देह नसून आत्मा आहे. मी तुला सांगणारा मीही आत्मा आहे. अशी ही आत्म्याची एक स्वरूप मिळणी आहे. बोल ऐके. ऐके म्हणजे ऐकणे नाही, एके ऐक्य त्या अर्थाने ऐके शब्द इथे. तर हे एक स्वरूप मिळणी आहे. कापुराचा एक कण जसा कापुरापेक्षा भिन्न नसतो तसा तुझ्यात आणि हे चांगदेवा माझ्यात भेद नाही. म्हणून व्यवस्थित तू ऐक ही गोष्ट, याचंच विश्लेषण आज परत पुढे घेऊन जाऊया.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज निरनिराळ्या पद्धतीने चांगदेवांना सांगतात. आधी दृष्टा दृश्य दर्शन, मग ज्ञेय ज्ञाता ज्ञान, तत्पूर्वी संवित्ती आत्मप्रकाश. हे विश्व म्हणजे एक पटल आहे, हा आभास आहे. अशा निरनिराळ्या पद्धतीने हळूहळू हळूहळू एक एक सूत्र उलगडत 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 पुढे आपण आलेलो. मागच्याच ओळीमध्ये सांगण्यात आलं होतं की अस्तित्व दर्शन आणि भोगणे दिसणे भोगणे असणे, म्हणजे अस्तित्व हे असणे, दिसणे म्हणजे प्रकाशमान होणे आणि भोगणे म्हणजे आत्मानंद भोगणे. या तीनही गोष्टी त्या आत्म्यासाठी कोण्या दुसऱ्यांवर आत्मा अवलंबून नाही आहे. आत्मा स्वयंसिद्ध असून स्वयंपूर्ण देखील आहे. स्वयंपूर्ण आहे म्हणूनच तो असतो, तो प्रकाशित होतो आणि तोच भोगतो, तो आत्मानंद भोगतो. अशी सुंदर ती ओळी होती 36वी. आणि नंतर आज 37व्या ओळीमध्ये माऊली सांगत आहे की हे चांगदेवा हे द्वैत द्वैत सापेक्ष अद्वैत आणि अद्वैताच्या नंतरही जेव्हा परमात्म वस्तूमध्ये आपण विलीन होतो त्यावेळी कुठलाच कसलाही भेद शिल्लक राहत नाही. म्हणून तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव असा द्वैत तू करू नकोस. कापुराचा रवा आणि कापुराचा ढीग या दोघांमध्येही कापुराचे सर्व गुण सारखे असतात. म्हणून तू वटेश्वराचा पुत्र आहे हे लक्षात ठेव. तूच परमात्मा आहे हे लक्षात ठेव. अष्टावक्र गीतेमध्ये सुद्धा अष्टावक्राने जे पहिलं सूत्र जनकराजांना सांगितलं की तू या ठिकाणी इथेच ब्रह्म आहेस, तू इथेच याच ठिकाणी ब्रह्म आहे, तूच ते आत्मस्वरूप आहेस. म्हणून तू काही ब्रह्माला शोधण्याच्या भानगडीत पडू नकोस. तसंच माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगतात की तया पुत्र तू वटेश्वराचा, चांगल्या मज तुझा आपण याचा बोल ऐके. तू आणि मी वेगळे नाहीच, म्हणून आपण दोघेही एकच आहोत हे लक्षात असू दे.
हे ब्रह्मस्थिती निस्सीम
जे अनुभविता निष्काम पातले परब्रह्म अनायासी। ज्ञानेश्वरी मध्ये मौली सांगतात हे ब्रह्मस्थिती निस्सीम, निस्सीम असीम नाही निस्सीम, जे अनुभविता निष्काम पातले परब्रह्म अनायासे। निष्काम कामना रहित होऊन जर हे अनुभवता आलं तर पातले परब्रह्म अनायासे, मग अनायासच काम झालं आपलं। ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे, निस्सीम आहे, हिला कुठे बांधता येत नाही। लिमिटेशन्स हा शब्द ज्याच्या ठिकाणी नाही आहे, ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे। आणि जे अनुभविता निष्काम, निष्काम पुरुष, जे निष्काम पुरुष या ब्रह्मस्थितीचा अनुभव घेतात ते आपोआप परब्रह्मालाच पावतात, ते परब्रह्मालाच पोचतात। पातले परब्रह्म अनायासे, त्यासाठी त्यांना वेगळे सायास करायची गरज नाही, वेगळे प्रयत्न करायची गरज नाही। अनायासे बिन प्रयासानी, बिन प्रयाशे ते तिथे पोचतात त्या परब्रह्मस्थितीत। हे चांगदेवा, सद्गुरु वटेश्वराचा तू पुत्र आहेस आणि त्यांच्याच कृपाप्रसादाने तुला काय प्राप्त व्हाव्यास हवे होते ते तुला माहीत नाही। गुरु कृपा प्रसादेन आत्मा रामं निरीक्षयेत, अनेक गुरु मार्गेण स्वात्मज्ञानं प्रवर्तते। गुरुगीतेमध्ये परत पार्वती मातेला शंकर सांगत आहेत, गुरु कृपा प्रसादेन आत्मा रामं निरीक्षयेत, अनेक गुरु मार्गेण स्वात्मज्ञानं प्रवर्तते। सद्गुरु प्रसादानेच त्या आत्मारामाचे निरीक्षण करता येते। एरवी कितीही बोललोत आणि कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्यात तरी त्या आत्मारामाचे निरीक्षण करता येणार नाही। निरीक्षण म्हणजे ते काही टॉर्च लावून पाहायची गोष्ट नाही, त्याचं निरीक्षण परीक्षण म्हणजे काय, त्याचा अनुभव। तर त्याचा अनुभव तेव्हाच येतो, कशामुळे येतो, गुरुप्रसादाने येतो। आणि कसा अनुभव असतो, ती फक्त जाणीव असते, आत्म्याची जाणीव। जाणीव काय, मी एक आत्मा आहे, क्षणोक्षणी पदोपदी ठाई ठाई, हे लक्षात असणे म्हणजे ते जाणीव होते। तर आत्म्याची जाणीव होते ती सद्गुरुप्रसादाने, आणि या गुरुमार्गानेच आत्मज्ञानामध्ये प्रवेश होतो। अनेक गुरुमार्गेन स्वात्मज्ञानं प्रवर्तते, आत्मज्ञानामध्ये प्रवेश या गुरुमार्गानेच होतो। माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांची ही सलगी बाह्य देहाची नसून आत्मस्वरूपाची आहे। तर म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांशी जी जवळीक साधत आहे त्याला परत परत सांगत आहे की तुझ्यात माझ्यात भेद नाही, तर हे आत्मस्वरूपाने सांगत आहे, देहरूपाने सांगत नाही आहे। देहरूपाने तर कदाचित चांगदेवांची शरीर यष्टी काष्टी निराळी असेल, ज्ञानेश्वरांची निराळी असेल। आता आपल्याकडे काही प्रमाण नाही, आपल्याकडे कुठलंच काही सबूत नाही, आपण पाहिलेलं नाही, पण दोन्ही शरीर निरनिराळे आहेत। दोन शरीर असल्यामुळे दोन्ही शरीरांचे गुण दोष निरनिराळे असणारच। तर ही जी सलगी आहे ती बाह्यातकारी शरीराची नसून ते अंतररूपी आत्म्याची आहे। आत्मस्वरूपाने ज्ञानदेव चांगदेव भिन्न नाहीत, त्याचप्रमाणे हे चांगदेवा ज्या सद्गुरूंच्या कृपेने हे योगशास्त्राचे ज्ञान प्राप्त केले ते भगवान वटेश्वर शंकर असून आत्मस्वरूपाने ते तुझ्यातच आहेत। तू काशी क्षेत्री त्यांच्याजवळ राहून तुझा जीवभाव सोडला नसल्याने त्यांचे आत्मस्वरूप तुला कळले नसावे। काशी क्षेत्री त्यांच्याजवळ राहून तुझा जीवभाव सोडला नसल्याने त्यांचे आत्मस्वरूप तुला कळले नसावे, कारण तू ज्यावेळी त्या गुफेमध्ये काशीत गेले होते ना पहिल्यांदा, चांगदेव पहिल्यांदा काशीला गेले आणि तिथे गेल्यानंतर तिथे तंत्रविद्या वगैरे हे सगळं शिकल्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की तुला आणखीन उपदेश करू शकेल असे गुरु आतमध्ये एका भुयारामध्ये कुठेतरी असतात जंगलामध्ये, तर त्या काळामध्ये ते तिथे गेलेत आणि तिथे जाऊन त्यांनी घोर तपस्या केली. या वटेश्वरांच्या कृपेनेच त्यांना सगळं ज्ञान मिळालं. पण माऊली म्हणतात की कदाचित तुझा जीवभाव सुटला नव्हता. देहभाव जरी सुटला असेल तरी जीवभाव, आधीच तुम्हाला सांगितलं होतं मी, आत्मभाव असतो, एक देहभाव असतो आणि तिसरा जीवभाव असतो. जीवभावाबद्दल फार कमी बोलण्यात येते, पण जीव आणि आत्मा हे दोघांमिळून जीवात्मा तयार होतो आणि त्या जीवाच्या सगळ्या या परंपरेमुळे त्या आत्म्याला परत परत जन्म घ्यावा लागतो. आणि ते बंध ज्ञानेश्वरीमध्ये आपण जेव्हा दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचा विचार केला होता, त्या दैवासुर संपत्ती द्विभाग योग नावाच्या अध्यायामध्ये आपण याचा सविस्तर वर्णन, सविस्तर विचार माऊलीच्या शब्दामध्ये त्याचं विश्लेषण केलं होतं. तर तसा तो जीवभाव चांगदेवाचा कदाचित सुटला नसेल आणि म्हणून चांगदेवांना आत्मस्वरूप कळले नसेल. आमच्या तुमच्या सामान्य साधकांची स्थिती अशीच असते. आम्हाला तुम्हालाही सुद्धा जीवभावामध्ये राहूनच सद्गुरूंना देहस्वरूप पाहत असतो, कारण सद्गुरूंच्या शरीराकडे जर आपलं लक्ष असेल तर मग आपण देहभावात आहे. आणि हळूहळू करता करता आपण जेव्हा आपली यात्रा आत्म्याकडे होते तेव्हा मधात जीवाचं गाव लागतेच लागते. आणि त्या जीवभावामध्ये, जीव तादात्म्यामध्ये आपल्याला कधीच आत्म्यापर्यंत पोचता येत नाही. जोपर्यंत ते जीव तादात्म्याचं गाव सुटत नाही, त्याची शिव ओलांडत नाही, त्याच्या वेशेच्या बाहेर पडत नाही, त्या वेशीच्या बाहेर पडल्यानंतर लांब जाऊन ते आत्म्याचं गाव आहे. साई की नगरी परम अति सुंदर, जहां कोई आवे न जावे, चांद और सूरज पवन न पानी को संदेश पहुंचाए, दर्द यह साई को सुनाए. अशी ती साईची नगरी आहे, त्या आत्म्याची नगरी आहे. तिथपर्यंत, त्या सरहदीपर्यंत जाण्यासाठी पहिल्यांदा देहभाव, नंतर जीवभाव, आणि ह्या दोन्ही देहभाव जीवभाव सुटल्यानंतर मग साई की नगरी परम अति सुंदर, जहां कोई आवे न जावे, तिथे कोणी जात नाही आणि येत नाही, अशी अंतर्मुखी नगरी ती आहे. आणि तिथला मज्जाच काही और आहे, कारण चांद और सूरज ना पवन ना पाणी, तिथे चंद्र नाही, तिथे सूर्य नाही, तिथे वारा नाही, तिथे पाणी नाही, तिथे काहीच नाही. आणि असं काहीच नसताना माझी आर्तता, माझ्या जीवाला लागलेली तहान त्या आत्म्यापर्यंत कोण पोचवेल, किंवा माझ्या आत्म्याची तहान त्या परमात्म्यापर्यंत कोण पोचवेल, अशी ती अवस्था आहे. मग ते आत्मस्वरूप कसे कळणार? परत आणखी गुरुगीतेमध्ये पार्वतीला सांगताना शंकरांनी म्हटलंय, काक्षी क्षेत्रम तन्निवासो जान्हवी चरणोदकम, गुरु विश्वेश्वरा साक्षात तारकम ब्रह्म निश्चितम. काशी क्षेत्रम तन्निवासो जान्हवी चरणोदकम, गुरु विश्वेश्वरा साक्षात तारकम ब्रह्म निश्चितम. गुरु जेथे असतात ते निवासस्थानच काशी क्षेत्र जाणावे. ज्या ठिकाणी गुरु आहे तीच आपली काशी आहे असं समजावं. आणि त्यांचे चरणोदक, जान्हवी चरणोदकम, त्यांचे चरणोदक हेच गंगाजळ आहे. हीच जानवी आहे. गुरुदेवच प्रत्यक्ष विश्वाचे अधिष्ठान. विश्वनाथ सुद्धा गुरुदेवच असून तेच मग तारक मंत्राचा उपदेश देणारे स्वतः तारक ब्रह्मच आहेत हे निश्चित समजावे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपला असाच अनुभव त्या अभंगामध्ये, ज्याचा आपण आधी पण जिक्र केलेला आहे, त्या अभंगामध्ये हाच अनुभव त्यांनी मांडलेला आहे. देह देवाचे देऊळ आत बाहेरी निर्मळ, देह पाहावया गेलो तेथे देवची होनी ठेलो. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. तुका म्हणे धन्य झालो आणि आजी विठ्ठला भेटलो. देव पाहायला गेलो तेथ देवची होनी ठेलो. इतकी गहन तहान लागली पाहिजे की देह पाहायला गेलो, देव पाहायला गेलो आणि तिथे देवच होऊन गेलो. खरं तर देह हे देवाचे देऊळ आहे आणि म्हणून याला आत आणि बाहेर निर्मळ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर देऊळ करायचं असेल तर त्या देहाला आतून आणि बाहेरून निर्मळ ठेवावं लागेल. देह आहे तर देहाचे दोष आहेच, देहाचे सगळे सद्गुण दुर्गुण सगळे या देहात आहेत आणि देहाचे दोष सर्वांमध्ये आहे. तो देवाचा देह असेल तर त्यातही आहेत, पण त्याला आत आणि बाहेर निर्मळ ठेवणे म्हणजे चित्ताची पवित्रता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे देहरूपी मंदिर आतून बाहेरून अत्यंत निर्मळ शुद्ध असे ठेवायला पाहिजे. हे भगवान विठ्ठल पांडुरंग या स्वच्छ देहाच्या मंदिरातच अखंड राहतात आणि त्यांना पाहण्यासाठी या देहरूपी मंदिरातच जायला लागेल आणि म्हणून या देहाला खूप महत्व आहे. अनंत जन्मींचे पुण्य, कितीतरी काळापर्यंत आपण वाट पाहिली, खूप बार्गेनिंग करून आपल्याला हा देह प्राप्त झाला, खूप बार्गेनिंग करून, खूप वाट पाहून आणि तो देह प्राप्त झालाय. तोही चांगल्या घरात प्राप्त झालाय, चांगल्या मायबाप भाऊ बहीण असलेल्या अशा घरामध्ये, चांगले संस्कार असलेल्या घरामध्ये तो देह प्राप्त झालाय. म्हणून आपण आपल्या मायबापांचे, आपल्या सिबलिंग्सचे, सिबलिंग्स म्हणजे भाऊ बहीण, यांचे सुद्धा ऋणी आहोत. म्हणून भाऊ बहीण एकमेकाशी दूर जाऊन चालत नाही. चित्त पवित्र तेव्हाच राहू शकते जेव्हा आपल्या आईवडिलांशी, आपल्या भाऊ बहिणींशी आपले संबंध चांगले असते, आपल्या बायकोशी, आपल्या लेकरांशी, सर्वांशी आपले संबंध चांगले असतील तरच मग आपल्या चित्ताची पवित्रता राहू शकते. नाही तर चित्त कायमस्वरूपी त्यातच गुंतलेलं असतं. माझा भाऊ असा, माझी बहीण तशी, माझा मुलगा असा, माझी आई तशी, आणि असं जर असेल तर ते चित्त निर्मळ कसं राहू शकेल, तो देह आतून बाहेरून निर्मळ कसा राहू शकेल. त्या देहाला तर आपण देऊळ म्हणतोय. तुकोबाराय म्हणतात की देह देवाचे देऊळ, आत बाहेरी निर्मळ. आणि कशी स्थिती, देह पाहायला गेलो तेथ देवची होऊन ठेलो. त्यांना पाहण्यासाठी या देहरूपी मंदिरात जाव्या लागेल. तुकोबारायांनी तसेच केले आणि ते स्वयं देवच झाले, आत्मस्वरूप झाले, उद्धरले. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. नाथ महाराजांनी आपला अनुभव असाच व्यक्त केलेला आहे. अभेद भजनाचा हरीख देव भक्त झाले एक, कोठे न पुरे भेदवाणी अवघी बुडाली कहाणी. हार पले देह भक्तपन जनी जाला जनार्दन, एका जनार्दनी देव पुढे उभा स्वयमेव. एका जनार्दनी देव आणि पुढे उभा एक स्वयमेव, अशी ही अवस्था अभेद भजनाचा हरिक. अभेद भजन प्रत्येकाच्या ठिकाणी भेदभाव नाहीच. अभेद असं भजन, अभेद भक्ती, चौथी भक्ती, गुरुवी भक्ती, देह भक्त झाले एक. देव आणि भक्त इथे निराळे राहिलेच नाही. कोठे नपुरे भेदवाणी, अवघी बुडाली कहाणी. अरे कुठे कहाणी होती, कुठे द्वैताची कहाणी होती, आणि ती पाहता पाहता अद्वैतामध्ये बुडाली, आणि अद्वैतही नंतर बुडून गेलं. हरपले देव भक्तपण जनी जाहला जनार्दन. जनी जाहला, सर्व जनांमध्येच तो जनार्दन झाला. एका जनार्दनी देव पुढे उभा स्वयमेव. असा चांगदेव आणि ज्ञानदेव हे दोन आत्मे नसून आत्मस्वरूपाने ते दोघे एकच आहेत. चांगदेव हे पोचलेले योगी आणि सांगणारी ज्ञानेश्वर माऊली हे सुद्धा पोचलेले महात्मे, या दोघांमधला संवाद 37वी ओवी आज इथे घेऊन झाली. तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, चांगया मज तुझा आपणयाचा, बोल ऐके. असा चांगदेवाला केलेला हा उपदेश की तू आणि मी एकच आहे, आणि त्यातल्या त्यात तू वटेश्वराचा पुत्र आहे, तू परमेश्वराचाच पुत्र आहे, असा असं ज्ञान सांगणारा हा ही सूत्र ओवी 37वी ही आज पूर्ण झाली, आणि उद्या आपण 38व्या ओवीकडे वळणार आहोत. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.